येरमाळ्याच्या येडाईची सांगितो कथा, येरमाळ्याच्या येडाईची सांगितो कथा,
येरमाळ्याच्या येडाईची ऐकावी कथा, येरमाळ्याच्या येडाईची ऐकावी कथा।
प्रभु रामचंद्र वनवासी गेले, अंतर्यामी ते भूती वाले, रावणाला तितकेच निमित्त झाले, पाप मनात जाग्यावर आले, रूप खोटा जगाला धावून रावण गेला साधू होऊन, सीता माईच्या कोठी येऊन जपतीचा चालू होताना होऊन, वाडमय भिक्षा आरोळी आली देण्यास भिक्षा सीता माई गेली, लक्ष्मण रेषाची आठवण झाली कशी ओलांडू मनात भ्याली, भिक्षा मागे रावण वाकून सीता माई वाडे रेषा राखून, पाप मनात रावण झाकून बोले तुझी भिक्षा दे गटकून, येडाईची सांगितो कथा, बघा येरमाळ्याच्या येडाईची सांगितो कथा,
येरमाळ्याच्या येडाईची ऐकावी कथा, त्या येरमाळ्याच्या येडाईची ऐकावी कथा।
साधूच्या शापाशी तामाई झाली, ओलांडून रेषा बाहेर आली, पचला डाव तो हसला गाली, उचलून सीता लंकेला नेली, लागली बातमी राम रायाला, नयनी अश्रू लागे व्हायाला, अर्धांगिनीला शोधायाला, रानोवनी राम लागे जायाला, आला राम दुःख मनी ठसवून, शंभू पार्वती आला दिसवून, शंभूला कैलासावर बसवून, पार्वती म्हणे येते फसवून, शंकर बोले नको जाऊ ग, नको तुझा रूप खोट दाऊ ग, निर्भय शब्द राम रायाचा पुन्हा नाराज नको होऊ ग, फसवायाला जाऊन फसली पार्वती स्वतः, येरमाळ्याच्या येडाईची सांगतो कथा, बघा येरमाळ्याच्या येडाईची सांगितो कथा,
येरमाळ्याच्या येडाईची ऐकावी कथा, येरमाळ्याच्या येडाईची ऐकावी कथा।
सीताचं रूप आली घेऊन रामा पुढं राहिली उभी येऊन, आई तू येडी हाय का म्हणताच, रागा क्रोधात गेली नाहून, येडी म्हणताच चिडली तात्काळ, डोळ्यात आग लागला जाळ, अवतार धरला झाली विकराळ, इतिहास घडला गावते येरमाळ, येडी म्हणताच ती येडी झाली, रूप पाहून देव दिक भ्याली, बातमी महादेवाकडे नेली, शांत शपथ घालून केली, डोंगरात बसविला तिचा ठाण, रोज तुबाच्या लवणाचा ठाण, चैती पुनवेच दिल वरदान, भरल चत्रा लय आनंदान, चालू लागली आता त्रैलोक्यावरी सता, येरमाळ्याच्या येडाईची सांगितो कथा, येरमाळ्याच्या येडाईची सांगितो कथा,
येरमाळ्याच्या येडाईची ऐकावी कथा, येरमाळ्याच्या येडाईची ऐकावी कथा।
गावामध्ये गाव असं येरमाळ, एका काळी पडला होता दुष्काळ, गोर गरीबावर दुःखाच जाळ, पाणी पाणी करी लहान थोर बाळ, दानशूर आबाजी एक नावाचा, घराना पाटीला या गावाचा, भुकेला होता भक्ती भावाचा, प्राण वाचवला साऱ्या गावाचा पाटलाच्या स्वप्नी येडू जाऊन वचन पाटलाला देऊन दरवर्षी मी दारी घेऊन मान पण तुझा जाईन घेऊन चैती पुन्हा वेला येती वाड्यात पाय घड्यावरी चाले तोऱ्यात सुनावी चून बसली डेऱ्यात पाच दिवसान जाती डोंगरात प्रशांत झाला साजना गानली ही ताली तायरमळ्याच्या येडाईची सांगतो कथा बघा येरमळ्याच्या येडाईची सांगतो कथा
येरमळ्याच्या येडाईची आई